नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. आखाती देशांमधल्या युद्धामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेत केंद्र सरकारनं महाराष्ट्रासाठी 37,44,000 लिटर केरोसिनच्या वाटपाला मंजुरी दिली आहे. त्यानुसार राज्यात मार्च आणि एप्रिल महिन्यांमध्ये तिन्ही सरकारी तेल कंपन्यांकडून प्रत्येक शिधापत्रिकेमागे 3 लिटर केरोसिनचं वाटप केलं जाणार आहे. ज्या कुटुंबाकडे शिधापत्रिका नाही अशी कुटुंबं देखील केरोसिनच्या उपलब्धतेनुसार केरोसिन वितरणाला पात्र राहतील. भारतात पेट्रोलियम आणि एलपीजी पुरवठा पूर्णपणे सुरळीत असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं आज पुन्हा एकदा स्पष्ट केलं. देशभरात कुठेही पेट्रोल, डिझेल वा एलपीजीची टंचाई नसून किरकोळ इंधन केंद्रावर पुरेसा पुरवठा होत असल्याचं मंत्रालयानं सांगितलं आहे. पारलिंगी हक्क संरक्षण दुरुस्ती विधेयक 2026 मागे घेण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या समितीनं केंद्र सरकारला केली आहे. या विधेयकामुळे स्वओळख हक्क आणि गोपनीयतेवर मर्यादा येत असल्याचं निरीक्षण समितीनं नोंदवलं आहे. आंध्र प्रदेशात मार्कापुरम जिल्ह्यात रायवरमजवळ आज सकाळी एका प्रवासी बसला लागलेल्या आगीत 13 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला तर 28 जण जखमी झाले. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. या अपघातातल्या मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत दिली जाणार आहे. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ जयसिंगराव पवार यांचं आज कोल्हापूर इथं निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज कोल्हापुरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.